स्तोत्र संहिता अध्याय 4. मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायपाण्याच्या दैवा, संकटात मी असता तेव्हा तू मला मुक्त केले. माझ्यावर दया कर, माझी प्रार्थना ऐक. अहो लोकाहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठित पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार आणि खोट्याचा शोध घेणार? परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्याकरिता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल. भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका. तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चिंतन कर आणि शांत राहा. न्यायपानाचे यज्ञ अर्पण करा आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा. बरेच असे म्हणतात, आम्हाला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हावर तुझा मुखप्रकाश पाड. त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृद्धी असते, तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे. मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तू माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.